रामकृष्ण वचनामृताचा काही भाग मी वाचतोय. भगवान श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी भक्तांसह बसले आहेत. आज गुरुवार आहे. इसवी सन 1884 ऑक्टोबर महिन्याची 2 तारीख विजयादशमीच्या 2 दिवसांनंतरची गोष्ट. काल कलकत्त्याला आधारांच्या घरी श्री रामकृष्णांचे शुभागमन झाले होते. तेथे नारायण, बाबूराम, मास्तर, केदार, विजय प्रभूती अनेक जण उपस्थित होते. श्री रामकृष्णांनी तेथे भक्तांबरोबर संकीर्तनानंदात नृत्य केले होते. रामकृष्णांजवळ आजकाल लाटू, रामलाल व हरीश राहत असतात. बाबूराम देखील मधून मधून येऊन राहत असतात. आज श्री मणिलाल मल्लिक प्रिय मुखर्जी त्यांचा नातलग हरी दाढीवाले एक ब्राह्मभक्त आणि बडा बाजारमधील 12 नंबरच्या मल्लिक स्टेटवर राहणारे काही मारवाडी भक्त उपस्थित आहेत. मणिलाल हे जुने ब्राह्मभक्त आहेत. श्री रामकृष्ण मणिलाल प्रभूतींना मनाने नमस्कार करणे चांगले, पायांना हात लावून नमस्कार करण्याची काय गरज. अन मानस नमस्कार केल्याने कुणाला संकोचही वाटायचा नाही. माझाच धर्म खरा, बाकी सगळ्यांचे धर्म खोटे अशी वृत्ती चांगली नाही. मला दिसते की तोच ईश्वरच सारे काही झाला आहे. माणूस, प्रतिमा, शालिग्राम वगैरे साऱ्यांमध्ये मला तो एकच दिसतो. मला फक्त एकच दिसतो, दोन दिसतच नाहीत. पुष्कळ जण समजत असतात की आपलेच मत बरोबर, बाकी सगळे चूक, आम्हीच जिंकलो बाकीचे हरले. परंतु जो पुढे गेला आहे तो थोडक्यासाठीच अडकून पडणे शक्य आहे, आणि जो मागे पडला तो मग त्याच्या पुढे निघून जाणे शक्य आहे. मोक्षपटाच्या खेळात बरेच पुढे जाऊन देखील आवश्यक ते दान न पडल्यामुळे सोमटी मोक्षाच्या घरात न जाणे संभवनीय आहे. हरणे जिंकणे सगळे त्याच्या हाती, त्याचे कार्य समजणे कठीण. बघा ना, शहाळे इतक्या उंचीवर असते, उन्हात तापत असते, पण आतले पाणी मात्र थंड. आणि इकडे शिंगाडे पाण्यात असतात पण गुणधर्माने उष्ण. माणसाच्या शरीराकडेच बघा. वस्तुत डोके म्हणजे मानवी शरीराचे मूळ, पण ते असते सगळ्यात वर. मणिलाल, मग आमचे कर्तव्य काय? रामकृष्ण कसेही करून त्याच्याशी युक्त होऊन राहणे. 2 मार्ग आहेत, कर्मयोग आणि मनोयोग. जे गृहस्थाश्रमात आहेत त्यांचा योग कर्माच्या द्वारा. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास असे 4 आश्रम आहेत. संन्याशांनी काम्य कर्माचा त्याग करायला हवा. परंतु नित्य कर्मे कामना शून्य होऊन केली पाहिजेत. दंडधारण, भिक्षा, तीर्थयात्रा, पूजा, जप वगैरे कर्माद्वारा संन्याशाचा परमेश्वराशी योग होत असतो. ती कामना शून्य केली पाहिजेत. आणि कोणतेही कर्म करा, ते फलाकांक्षेचा त्याग करून कामनाशून्य होऊन करू शकल्यास ईश्वराशी योग साधत असतो. आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे मनोयोग. असल्या योग्याच्या ठाई बाह्य कोणतेच चिन्ह नसते, त्याचा योग आतून असतो. उदाहरणार्थ जडभरत आणि शुकदेव. ह्या योगाची कितीही उदाहरणे सांगता येतील, पण दोघे सुप्रसिद्ध. त्यांच्या शरीरावर केस, दाढी ही जशीच्या तशी असतात. परमहंस अवस्थेत सारे गळून जाते. स्मरण मनन असते सर्वदा. मनाचा योग, कर्म केले तरी ते ते केवळ लोकांना धडा घालून देण्यासाठी. कर्माच्या द्वारा योग होवो की मनाच्या द्वारा योग होवो, भक्ती उपजल्यास सारे काही जाणता येते. भक्तीने कुंभक आपोआपच साधतो. मन एकाग्र होताच वायू स्थिर होऊन जातो. वायू स्थिर होताच मन एकाग्र होते, बुद्धी स्थिर होते. हे ज्याचे त्याला कळत नाही, त्याला स्वतःला त्याची जाणीव नसते. भक्ती योगाने सारे काही मिळू शकते. मी आईला रडत रडत म्हटले होते, आई, योग्यांनी योग करून जे जाणले, ज्ञान्यांनी विचाराने जे जाणले, ते मला समजावून दे. आईने मला सारे काही दाखवून दिले. व्याकुळ होऊन त्याच्याजवळ रडल्यास तो सर्व काही समजावून देतो. वेद, वेदांत, पुराणे, तंत्र, सगळ्या शास्त्रांमध्ये काय आहे सारे तिने मला समजावून दिले. मणिलाल आणि हठयोग. रामकृष्ण, हठयोगी हे देहाभिमानी साधू नुसते नवती धवती करीत असतात, फक्त शरीराची काळजी. त्यांचा उद्देश असतो आयुष्य वाढवणे. ते देहाचीच रात्रंदिवस सेवा करीत असतात, हे चांगले नाही. तुमचे कर्तव्य काय? तुम्ही मनाने कामिनी कांचनाचा त्याग करावा. तुम्ही संसाराला काकविष्ठा म्हणू शकत नाही. गोस्वामी हे गृहस्थ आहेत म्हणून मी त्यांना म्हणालो, तुम्ही मंदिरात देवसेवा करीत असता तुम्ही संसाराचा त्याग कसा कराल? तुम्ही संसार हा माया म्हणून उडून देऊ शकणार नाही. संसारी लोकांचे काय कर्तव्य हे चैतन्य देवांनी सांगितले आहे, ते म्हणजे जीवांवर दया, वैष्णवांची सेवा आणि नामसंकीर्तन. केशवसेन एकदा माझ्या संबंधी म्हणाला होता की ते आता दोन्ही योग भोग करा असे म्हणत आहेत खरे, पण एक दिवस ते कचकन चावतील. भोग अजिबात सोडून फक्त योगच करा असा उपदेश देतील, पण असे मुळीच नाही. मी काय म्हणून चावेन? मणी मल्लिक, पण महाराज आपण चावता यात काही संशय नाही. रामकृष्ण हसत, का बरं? तुम्ही तर गृहस्थ आहात, तुम्ही संसार त्याग करण्याची काय गरज? ज्यांच्याद्वारे भगवान लोकोपदेशाचे कार्य करू इच्छितात त्यांनी मात्र संसाराचा त्याग करणे आवश्यक. जो आचार्य आहे त्याने कामिनी कांचन त्यागी होणे आवश्यक आहे. एरवी त्याचा उपदेश कोणी ग्राह्य मानणार नाही. केवळ आतून त्याग करून भागणार नाही, बाहेरूनही दिसला पाहिजे, तरच लोकोपदेशाचे कार्य होईल. नाहीतर लोकांना वाटेल हा जरी आम्हाला कामिनी कांचनाचा त्याग करायला सांगत आहे तरी आतल्या आत चोरून साऱ्यांचा भोग घेत असतो. एक वैद्य रोग्याला औषध देऊन म्हणाला, तुम्ही आणखी एखाद्या दिवशी या, खाण्यापिण्याविषयी सांगेन. त्या दिवशी वैद्याच्या खोलीत पातळ गुळाने भरलेली बरीच गाडगी होती. वैद्याच्या घरापासून त्या रोग्याचे घर बरेच दूर. वैद्याच्या सांगण्याप्रमाणे तो रोगी आणखी एके दिवशी येऊन वैद्याला भेटला. वैद्य म्हणाला, खाणेपिणे आमळ सांभाळून करत जा, तुमच्या पक्षी गुळ खाणे चांगले नाही. तो रोगी निघून गेल्यावर एक जण वैद्याला म्हणाला, त्या बिचाऱ्याला इतका त्रास देऊन पुन्हा कशाला बोलवले? हे पथ्य त्याच दिवशी सांगून टाकता आले असते. त्यावर वैद्य अमळ हसून म्हणाला, माझ्या या वागण्याचा काही अर्थ आहे बघा. त्या दिवशी माझ्या खोलीत पातळ गुळाची अनेक गाडगी होती. त्या दिवशी जर मी त्या रोग्याला गुळ खायला मना केले असते तर त्याचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला नसता. त्याला वाटले असते की ज्या अर्थी यांच्या खोलीत पातळ गुळाची इतकी गाडगी आहेत त्या अर्थी हे नक्कीच थोडा बहुत गुळ खात असले पाहिजेत. आणि याचा अर्थ एवढाच की गुळ काही इतकी वाईट गोष्ट नाही. आज मी ती सगळी गाडगी लपवून ठेवली म्हणून आता माझ्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसेल. आधी ब्रह्म समाजाचे आचार्य बघितले, ऐकलं की त्यांनी दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा लग्न केलं. मोठमोठी मुलंही आहेत. हे कसले आचार्य? हे जर म्हणतील की ईश्वरच सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्या तर कोण विश्वास ठेवणार? यांचे शिष्य कसे निपसतील हे निराळे सांगायला नको. संन्याशानेही जरी मनाने त्याग केला असला तरी तो बाह्यतः कामिनी कांचन घेऊन राहत असेल तर त्याच्याकडून लोकोपदेशाचे काम व्हायचे नाही. लोक म्हणतील हा चोरून गुळ खात असला पाहिजे. एकदा सिंतीचा महेंद्र कविराज रामलाल जवळ 5 रुपये देऊन गेला. मला हे माहीत नव्हते. जेव्हा रामलालने मला सांगितले तेव्हा मी त्याला विचारले की हे पैसे त्याने कोणासाठी दिले आहेत. त्यावर म्हणाला तुमच्यासाठी. ते ऐकून पहिल्याने बरे वाटले. दुधाचे पैसे देणे आहेत ते देऊन टाकता येतील. पण रात्री झोपल्यानंतर थोड्याच वेळाने धडपडत उठलो. जणू काही एखादी मांजर माझी छाती ओरबाडीत आहे अशा वेदनेनी. लगेच जाऊन रामलालला फिरून विचारले त्याने पैसे तुझ्या काकीसाठी का दिले होते जे शारदा देवींसाठी. तो म्हणाला नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं तू ते पैसे आताच घेऊन जा कसा. रामलालने दुसऱ्या दिवशी पैसे परत दिले. संन्याशाच्या पक्षी पैसे घेणे किंवा एखाद्या वस्तूच्या लोभात सापडून तिच्यावर आसक्त होणे कसे असते ठाऊक आहे. एखाद्या ब्राह्मण विधवेने वर्षानुवर्ष हविष्यांनावर राहून ब्रह्मचर्याचे पालन करून मग एखाद्या अगदी हलक्या जातीच्या जाराशी पाट लावण्यासारखं. सर्वजण स्तंभित होतात. आमच्या तिकडे कामारपुकूरकडे भगी तेलीन नावाची एक बाई होती. तिचे अनेक शिष्य होते, भक्त होते. त्या खालच्या जातीच्या बाईला सगळेजण प्रणाम करतात हे तिथल्या जमीनदाराला बघवले नाही. त्याने एक बदमाश तिच्या मागे लावून दिला. त्याने तिचे चारित्र्य भ्रष्ट होऊन टाकले. सगळी साधना मातीस मिळाली. पतित संन्याशाचेही असेच होते. तुम्ही लोक संसारात आहात तुमच्या पक्षी सत्संग साधूसंग अत्यंत आवश्यक. आधी साधूसंग नंतर श्रद्धा. साधू जर त्याचे नामगुण संकीर्तन करणार नाहीत तर लोकांची ईश्वरावर श्रद्धा विश्वास भक्ती कशी व्हावी. कुणी 3 पिढ्यांचा वजीर आहे हे कळल्यानेच ना लोक त्याला मानणार. मास्तरांना ज्ञान झाले तरी सर्वदा अनुसंधान हवे. ज्ञानता म्हणत असे गडवा फक्त एक दिवस घासल्याने काय होणार. तो रोज न घासता तसाच पडून दिला तर त्यावर डाग पडणारच. तुमच्या घरी एकदा जावे लागेल. तुमचा डेरा माहीत नसल्यास तिथे गेल्याने आणखीही कितीतरी भक्तांची भेट होऊ शकेल. मणिलालांना केशवसेनाची आई आली होती. तिच्या घरच्या मुलांनी हरिनाम संकीर्तन केले. ती त्यांना प्रदक्षिणा घालीत टाळ्या वाजवू लागली. दिसले की केशवच्या मृत्यूशोकाने ती अगदी गडबडून गेलेली नाही. इथे येऊन तिने एकादशी केली, जप केला, खूप भक्ती दिसली. मणिलाल, केशवबाबूंचे आजोबा राम कमल सेन भक्त होते. तुळशीच्या झाडांमध्ये बसून नामजप करीत असत. केशवांचे वडील प्यारी मोहन देखील भक्त वैष्णव होते. रामकृष्ण, बाप तसा असल्याखेरीज मुलगा असा भक्त व्हायचा नाही. विजयची अवस्था बघा. विजयच्या वडिलांचे भागवत वाचता वाचता भावतन्मयतेने देहभान लोपून जात असे. विजय मधून मधून हरी हरी म्हणून उठून उभा राहतो. स्वतःचा भाव सांभाळणे त्याला कठीण जाते. आजकाल विजयला जी सारी दर्शने होतात ती अगदी खरी आहेत. साकार निराकारासंबंधी विजय म्हणाला ते म्हणजे सरड्याच्या रंगासारखं. सरडा कधी लाल कधी निळा कधी हिरव्या रंगाचा तर परत कधी कोणता रंगच नसतो. साकार निराकार ही असेच. भगवान कधी सगुण कधी निर्गुण. विजय खूप सरळ आहे, खूप उदार. सरळ झाल्याखेरीज ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. विषयासक्ती गेल्याखेरीज माणूस उदार आणि सरळ होत नसतो असे म्हणून रामकृष्ण गाणे गाऊ लागले. मना तू जर निर्भय होशील तर तुला अमूल्य धन मिळेल. गाणे गाऊन झाल्यावर रामकृष्ण म्हणू लागले माती आधी चांगली कमावली गेल्याखेरीज तिचा घडा बनत नाही. मातीत वाळू गोटे असल्यास घड्याला भेगा पडतात, फुटतो, म्हणून कुंभार आधी माती कमावत असतो. आरशावर मळ साठलेला असल्यास त्यात चेहरा दिसत नाही. चित्तशुद्धी झाल्याखेरीज स्वरूपाचे दर्शन नाही. बघा ना, जिथे भगवान अवतार घेतात तिथे सरळता असते. नंद, दशरथ, वसुदेव सगळे सरळ होते. वेदांतात सांगितले की बुद्धी शुद्ध झाल्याखेरीज ईश्वराला जाणण्याची इच्छा उपजत नाही. शेवटचा जन्म असल्याखेरीज वा खूप तपश्चर्या केल्याखेरीज माणूस उदार सरळ होत नाही. रामकृष्णांची बालकाची अवस्था. रामकृष्णांचे पाय अमळ सुजल्यासारखे, ते बालकासारखे त्यामुळे सचिंत झाले आहेत. सिंतीच्या महेंद्र कविराजांनी येऊन प्रणाम केला. श्री रामकृष्ण प्रिय मुखर्जी प्रभूती भक्तांना काल नारायणाला म्हटले की तुझा पाय दाबून बघ, बघू खळगा होतो की नाही ते. त्यानं दाबून पाहिला, खळगा पडला. तेव्हा कुठे मी निश्चिंत झालो. मुखर्जींना, तुम्ही एक वार स्वतःचा पाय दाबून पहा बघू, खळगा पडला. मुखर्जी, होय महाराज. रामकृष्ण, वाह वाह, बचावलो. सूज होती पायावर, त्यामुळे बोटांनी दाबलं की खळगा पडायचा. तर सगळ्यांच्याच पायावर पडतो का ते पाहत होते. मणिमल्लिक, महाराज पण का बरं त्याची काळजी करता? आपण नदीच्या वाहत्या पाण्यात आंघोळ करा, औषध बिवषध घेण्याची काय गरज? रामकृष्ण, नाही हो, तुमच्या रक्तात जोर आहे, तुमची गोष्ट निराळी. आईने, जगन्मातेने मला बालकाच्या अवस्थेत ठेवले आहे. एकदा गवतात काहीतरी चावले. मी ऐकले की साप जर फिरून चावला तर तो आपले विष शोषून घेतो. म्हणून मी एका बिळात हात घालून बसलो. एक जण येऊन मला म्हणाला, हे काय करताय? साप जर फिरून त्याच ठिकाणी चावेल तरच फायदा, दुसऱ्या ठिकाणी काही फायदा नाही. शरद ऋतूची थंडी चांगली असे ऐकले होते. एक दिवस कलकत्त्याहून गाडीने दक्षिणेश्वरला परत येत असताना डोके बाहेर काढून थंडी लावून घेऊ लागलो. सर्वजण हसतात. सिंतीच्या महेंद्रांना, तुमच्या सिंतीचा तो पंडित मोठा चांगला आहे, वेदांत वागीश आहे तो, मला मानतो. मी त्याला म्हटलं की तुम्ही खूप शिकला आहात, परंतु मी अमुक पंडित या अभिमानाचा तुम्ही त्याग करायला हवा. माझे म्हणणं ऐकून त्याला खूप आनंद वाटला. त्याच्याशी मी वेदांताविषयी बोललो. शुद्ध आत्मा निर्लिप्त आहे, त्याच्यात माया वा अविद्या वसत असते. या मायेत तीन गुण आहेत, सत्व, रज, तम. शुद्ध आत्म्यात हे तीन गुण आहेत, तरीही तो निर्लिप्त आहे. अग्नीत जर तुम्ही निळी गोळी टाकली तर निळा जाळ दिसेल, लाल गोळी टाकली तर लाल जाळ दिसेल, पण अग्नीला स्वतःचा रंग नाही. पाण्यात निळा रंग टाका, पाणी निळे होईल. परत तुरटी टाका, पाणी आपल्या स्वतःच्या रंगाचे होईल. एक चांडाळ मासाचा भारा घेऊन जात असताना शंकराचार्यांना शिवला. त्यावर, अरे शिवलास तू मला असे शंकराचार्यांनी म्हणताच तो चांडाळ म्हणाला, प्रभो तुम्ही मला शिवला नाही, मीही तुम्हाला शिवलो नाही. शुद्ध आत्मा निर्लिप्त असतो. जडभरतही राजा रहुगणाला असेच म्हणाला, शुद्ध आत्मा निर्लिप्त असतो आणि शुद्ध आत्मा दिसू शकत नाही. मी जर पाण्यात मिसळले तर डोळ्यांना दिसत नाही. जो शुद्ध आत्मा आहे तोच महाकारण, कारणाचे कारण. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, पंचभूते स्थूल, मनबुद्धी अहंकार सूक्ष्म, प्रकृती वा आद्याशक्ती सर्वांचे कारण, ब्रह्म वा शुद्ध आत्मा कारणाचेही कारण होय. हा शुद्ध आत्माच आपले स्वरूप होय. ज्ञान कशाला म्हणतात? हे स्वस्वरूप जाणणे आणि त्यावर मन ठेवणे या शुद्ध आत्म्याला जाणायला हवे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.